मोशेचे पाचारण झाल्यानंतर असे झाले की मोशे मिस्र देशाच्या राजाकडे गेला व त्याला म्हणाला, देवाने म्हटल्याप्रमाणे माझ्या लोकांना इथून जाऊन रानात त्याची भक्ती करू द्या. तेव्हा राजा मोशेला म्हणाला, हा देव कोण आहे की त्याची ऐकून मी इस्रायल लोकांना जाऊ देऊ. तेव्हा देवाने सांगितल्याप्रमाणे राजाचे मन कठीण झाले व तो मोशेचे त्यामुळे ऐकेना. त्यानंतर देवाने त्यांच्यावर बऱ्याच पीडा आणल्या. मग देवाने मोशेला म्हटले की आता मी आणखीन एक पीडा या लोकांवर आणणार आहे ज्यामुळे राजा तुम्हाला इथून घालवून देईल. तेव्हा मोशे राजाकडे गेला आणि त्याला म्हटले की देव असे सांगतो की आज मध्यरात्री या देशामध्ये देव चालणार आहे. राजापासून तर दासी पर्यंत त्यांचे प्रथम मूल व जे पशु आहेत त्यांचे प्रथम जन्मलेले त्यांना मारून टाकण्यात येणार आहे. तेव्हा पुढे कधी झाले नाही आणि कधी होणारही नाही असा हाहाकार या देशामध्ये होईल. मग देवाने म्हटल्याप्रमाणे त्या देशात त्यांचे प्रथम जन्मलेले जे मूल होते त्यांना मारून टाकण्यात आले. त्या मिस्री लोकांमध्ये एकही असे कुटुंब राहिले नाही की त्यांच्यामध्ये असा आक्रोश झाला नसे. पण इस्रायली लोकांना काहीच झाले नाही. तेव्हा राजाने मोशेला बोलावले आणि म्हटले, तुमच्या लोकांना इथून घेऊन जा व तुमच्या देवाची भक्ती करा. मग मोशेने सगळ्या लोकांना घेऊन त्या देशामधून निघून गेला.